नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
प्रार्थनेमध्ये आम्ही परमेश्वराच्या समक्षतेत जाणार आहोत, म्हणून डोळे झाका आणि शांतता राखा. आपले लक्ष परमेश्वराकडे लावा. आपण ह्या वेळेला प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो महान आहेस, तू जो दयाळू आहेस, पराक्रमी परमेश्वर आहेस, त्या तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. पवित्र प्रभू, तू आम्हाला आपल्या वचनामध्ये सांगितलेले आहे की जसं आम्ही पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आज आम्हाला पवित्रतेची गरज आहे. आमच्या मनात अनेक वाईट विचार येतात, अनेक वाईट गोष्टींची योजना आमच्या मनामध्ये आम्ही करीत राहतो, परंतु प्रभू, ह्या सर्व वाईट विचारांवर, योजनेंवर तू आम्हाला विजय दे. आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं अंतकरण दे. सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनातून दूर कर. आज जे बिछाण्याला खेळलेले आहेत, आजारी आहेत, तळमळत आहेत, प्रभू तू त्यांच्यावर कृपादृष्टी कर. त्यांना तू स्पर्श करून आरोग्य दे. होऊ दे की त्यांना तुझी ओळख पटावी आणि त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवावा. तुझ्याच पवित्र स्पर्शाने त्यांना आरोग्य प्राप्त व्हावे. सर्व कुटुंबांवर तू आशीर्वाद पाठव. आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल आणि आम्हाला आध्यात्मिक रूपाने आशीर्वादित कर. संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही तुझ्याजवळ मागितली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही झखर्याच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनापासून पुढे आपले अध्ययन आपण सुरू ठेवणार आहोत. मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही उडता पट ह्याच्या दृष्टांताविषयी पाहिले आणि आम्ही पाहिले की कशाप्रकारे तो पट झखर्याला उडताना दिसला. आता आपण एफातली जी स्त्री, तिच्याविषयीचा दृष्टांत पाहणार आहोत. समजा मी आपणाला सांगितले की काल रात्री माझ्या घरासमोर एक अस्त्र येऊन पडले आणि त्यातून दोन लहान लहान पुरुष हिरव्या रंगाचे कपडे घालून बाहेर निघालेत आणि त्यांनी माझ्याशी बोलणे केले, तर काय आपण माझ्यावर विश्वास ठेवाल? जर नाही विश्वास ठेवाल तर मी अशी गोष्ट आपणाला सांगणार नाही. परंतु आज असे काही बुद्धिमान लोक आहेत जे अक्षरशः अशा उडत्या तबकड्यांवर विश्वास ठेवतात. काहींनी तर त्यांना आम्ही पाहिले आहे अशी साक्ष दिलेली आहे. त्यांनी त्यात लहान लहान लोकांना सुद्धा पाहिले असेही त्यांनी सांगितले. दोन समूहांकडून आम्हाला ऐकायला मिळते. एक समूह प्रामाणिकपणे विश्वास ठेवून अगदी ठामपणे सांगतो की उडत्या तबकड्या अस्तित्वात आहेत, परंतु दुसरा समूह त्यावर संशय घेतो आणि उडत्या तबकड्यांचे अस्तित्व नाकारून तितक्याच ठामपणे सांगतो की उडत्या तबकड्या नाहीत. झखर्याने सुद्धा उडत्या तबकड्यांवर विश्वास ठेवला नाही, परंतु त्याने आपल्या दृष्टांतात दोन उडणाऱ्या वस्तू पाहिल्यात. त्याने बाहेरच्या अवकाशातून विक्षिप्त असे अस्त्र उडताना पाहिले. लक्षात घ्या की मी सुरुवातीलाच आपणाला सांगितले की झखर्याचे पुस्तक पवित्र शास्त्रातील भविष्य सूचक पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. हे दिव्य, उदात्त आणि आत्मिक फार अधिक प्रतिकात्मक आहे. दुसऱ्या शब्दात तो जे काही लिहितो ते जगाच्या बाहेरील आहे. आम्हाला एकीकडे फाजील धर्म वेडेपणा टाळायचा आहे आणि दुसरीकडे आधी भौतिकवाद टाळायचा आहे. आता आम्ही दुसरा दृष्टांत पाहण्याकरिता तयार आहोत. खरे पाहता आम्ही पहिली अंतरिक्ष यानातून प्रवास करणारी व्यक्ती पाहणार आहोत. विश्वास ठेवा अगर नका ठेवू, आम्ही पाहू की ती एक स्त्री होती जी त्यापैकी एका लहान वेष्टनात होती. त्याला एफा असे म्हटले आहे. 5व्या अध्यायाचे 5वे वचन आम्हाला सांगते, मग मजबरोबर भाषण करणारा दिव्य दूत पुढे येऊन मला म्हणाला, आता आपले डोळेवर करून काय जात आहे ते पहा. आता पुन्हा आम्हाला दिसतं की झखर्याचे डोळे पूर्णपणे उघडे आहेत. हे त्याला दिसलेले स्वप्न नाही. आणि स्वर्गदूताने त्याला म्हटले, डोळे वर करून काय जात आहे ते पहा. 6व वचन, मी विचारले हे काय आहे? तो म्हणाला, ही चालली आहे ती एक एफा आहे. आणखी त्याने म्हटले की ही सर्व देशभर त्यांचे प्रतिरूप आहे. झखर्याने पाहिलेले हे पहिले अवकाशयान होते व त्याला माहीत नव्हते की ते काय आहे. ह्या ठिकाणी एक स्त्री आम्हाला अंतरिक्षात दिसते व जखऱ्याला त्याचे स्पष्टीकरण हवे आहे. आणि स्वर्गदूत त्याला सांगतो की ही चालली आहे ती एक एफा आहे. श्रोत्यानो, एफा एक माप आहे जे पीठ व डाळी वगैरे इत्यादी मापण्याकरिता वापरण्यात येत असे. म्हणून हे व्यापार व दळणवळण ह्याचे प्रतीक आहे. सातवं वचन, मी आणखी पाहिले तो शीशाचे वाटोळे झाकण काढले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले. ह्या ठिकाणी जे आहे ते इस्रायलच्या पाप व अपराधामुळे त्यांच्यावर आलेला न्याय आहे. हे 1000 वर्षाच्या काळाकडे पाहते जेव्हा पाप व अपराध पूर्णपणे काढून टाकण्यात येतील. तसेच ते बाबिलोनच्या न्यायाकडे सुद्धा निर्देश करते जे 1000 वर्षाच्या काळाच्या आधी होईल. आम्हाला ह्याची तुलना प्रगटीकरणाच्या 18 अध्यायाशी करायला हवी जेथे आम्हाला व्यापारी बाबिलोनच्या न्यायाविषयी वाचायला मिळते. प्रगटीकरणाचे पुस्तक 17 अध्यायामध्ये धार्मिक बाबिलोनचे चित्र मांडण्यात आलेले आहे. परमेश्वर सर्व लोभीपणाने भरलेल्या गोष्टींचा न्याय करणार आहे. तो आम्हाला आज्ञा देतो की तू लोभ धरू नकोस. परमेश्वर पैशाविषयीचे प्रेम आणि पैशाची लालच ज्या व्यापाऱ्याशी संबंधित आहेत अशा सर्व गोष्टींचा न्याय करणार आहे. तोडा वजनातील एक सगळ्यात मोठे वजन होते आणि ते तांब्याचे बनलेले असे. तांबे जी सगळ्यात प्रचलित धातू होती, भारी धातू होती, जी सर्व व्यापारासंबंधीच्या दळणवळणात पैसे मोजण्याकरिता वापरण्यात येत असे. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की जेव्हा इस्रायली बाबिलोन मधून वापस आलेत तेव्हा त्यांचे पाप काय होते तर पैशाचा अतिलोभ, भौतिक वस्तूंची अनावर इच्छा. आपल्याला आठवत असेल की नेहम्याला ह्याविषयी त्यांना सांगावे लागले कारण हे लोक आपल्या भावांकडून फार अधिक व्याज घेऊन व्याजावर त्यांना पैसे देत असत. मोशेच्या नियमशास्त्रात त्यांना असे करण्याकरिता मनाई करण्यात आली होती आणि नेहम्याने त्यांना त्यावेळी वठणीवर आणले होते. जुन्या कराराच्या शेवटल्या पुस्तकात मलाकीच्या पुस्तकामध्ये त्या देशात मंदिर बांधून झाल्यानंतर त्यांचे जीवन कशा प्रकारचे होते ह्याचे चित्रण करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी परमेश्वर मनुष्याला विचारतो, काय मनुष्य परमेश्वराला लुटू शकतो? देवाने ह्या प्रश्नाचे उत्तर दिले व म्हटले, संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे. ते लोभीपणाविषयी दोषी होते. ते स्वतःसाठी संपत्ती गोळा करण्यामध्ये व्यस्त झाले होते आणि देवाला लुटण्यास व तसे करताना आपल्या भावाला इजा पोचविण्यास सुद्धा ते मागेपुढे पाहत नव्हते. मलाखीचे पुस्तक ह्याचा 3 अध्याय आणि 7 वचनापासून पुढची वचने आम्हाला सांगतात. मलाखीचे पुस्तक 3 अध्याय 7 वचनापासून पुढे, तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळिले नाहीत. मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की ह्या लोकांनी जिवंत परमेश्वराला फसविण्याला आणि लुटण्याला सुरुवात केली होती. हे ते जखऱ्याच्या काळात सुद्धा करीत होते आणि परमेश्वर त्याला हे प्रगट करीत आहे की तो त्या देशातून हा लोभीवृत्तीचा आत्मा काढेल असे त्याने ठरवलेले आहे. आम्हाला ह्या वचनामध्ये वाचायला मिळतं की एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे. जेव्हा कधी श्रोत्यानो आम्ही पवित्र शास्त्रात एखाद्या स्त्रीला चुकीच्या स्थळी पाहतो तेव्हा आम्हाला दिसतं की तेथे दुष्ट असाच गर्भितार्थ होता. उदाहरणार्थ मत्तै कृष्णवर्तमान 13 आणि 33 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की प्रभू येशूने एक दाखला सांगितला आणि त्या दाखल्यामध्ये त्याने सांगितले की एका स्त्रीने पीठामध्ये खमीर लपून ठेवले, जेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. खमीर दुष्टतेला दर्शविते आणि दुष्टतेचे खमीर हे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सापडते. आणि जेव्हा पवित्र शास्त्रात एका स्त्रीला धर्माच्या विषयी चित्रित करण्यात येते तेव्हा त्या ठिकाणी दुष्टता असते. जसे थुवतिरा येथील मंडळीविषयी आम्ही वाचतो, प्रगटीकरणाचे पुस्तक 2:20, प्रगटीकरणाचे पुस्तक 2:20, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. नंतर प्रगटीकरणाचे पुस्तक 17:1 एक कलावंतीविषयी सांगितलेले आहे, जी दुष्टतेला दर्शविते. जखऱ्याच्या ह्या दृष्टांतात ही स्त्री इस्रायल राष्ट्राला दर्शविते, जे व्यापारामध्ये व्यस्त झाले होते, जे आपल्याच कामामध्ये व्यस्त होते आणि परमेश्वराला विसरले होते. परमेश्वर त्यांना आशीर्वाद तर देऊ इच्छित होता, परंतु त्यांचे लोभाचे भयंकर पाप त्याला प्रथम हाताळायचे होते. तो त्यांच्या जीवनातून त्या राष्ट्रातून हे पाप काढून टाकणार होता आणि नंतरच तो त्यांना आशीर्वादित करणार होता. आता पुढे पहा, जखऱ्याचे पुस्तक 5:8 काय सांगतं. जखऱ्याचे पुस्तक 5:8, मग तो म्हणाला, ही स्त्री दुष्टता आहे. तेव्हा त्याने तिला एफामध्ये कोंबून तोंडावर शिशाचे वाटोळे झाकण बसविले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे ही स्त्री दुष्टता आहे असे परमेश्वराने जखऱ्याला सांगितले. त्याने तिला एफामध्ये कोंबून तोंडावर शिशाचे वाटोळे झाकण बसविले. आणि नवं वचन आम्हाला सांगतं, मग मी डोळे वर करून पाहिले तो पहा, दोन स्त्रिया निघाल्या. त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांचे पंख कर्कोचाच्या पंखासारखे होते. त्यांनी ती एफा उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधल्या मार्गाने नेले. ह्या ठिकाणी ज्या दोन स्त्रियांविषयी सांगण्यात आलेले आहे, त्या दोन स्त्रिया काय दर्शवितात? त्या दुष्टाचे प्रतिनिधित्व दर्शवितात, कारण त्या एफातल्या स्त्रीच्या सहकारणी आहेत. आणि वचन आम्हाला सांगतं की ती स्त्री जी होती ती दुष्टता होती. आता ह्यांचे पंख कर्कोचाच्या पंखासारखे होते, अर्थात मजबूत असे पंख होते. पवित्र शास्त्रात कर्कोच स्वर्गदूताचे चित्र नाही, हा एक घाणेरडा आणि अशुद्ध पक्षी आहे. पुढे 10:11 आम्हाला सांगतात, मग मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्य दूताला मी विचारिले, ते ती एफा घेऊन कोठे जात आहेत? तो मला म्हणाला, शिनार देशात तिच्यासाठी घर बांधावे म्हणून ती ते नेत आहेत. ते तयार झाले म्हणजे ती तेथे तिच्या स्थानी स्थापितील. परमेश्वर देवहीन व निर्दयी व्यापाराला पॅलेस्टाईन देशातून बाहेर काढित आहे. आपण ह्या ठिकाणी काही लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, इस्रायली लोक मूळतः मेंढपाळ आणि शेती करणारे लोक होते आणि मोशीच्या नियमशास्त्राचा बराचसा भाग अशाच प्रकारच्या जीवनशैलीशी संबंधित होता. त्यामध्ये जमिनीविषयी, द्राक्षमळ्याविषयी, पिकांविषयी, रोजच्या जीवनात आवश्यक असलेल्या गोष्टींविषयीच्या सूचना परमेश्वराने दिलेल्या होत्या. आणि आमच्या दिवसात जे यहुदी पॅलेस्टाईनमध्ये परतले ते सर्व जमिनीविषयक कार्य करू लागले. तरीसुद्धा जेव्हा ते त्या देशातून बाहेर असतात तेव्हा ते मात्र दुसरा व्यवसाय करतात. जेव्हा ते बाबिलोनच्या बंदिवासामध्ये होते तेव्हा ते त्या लोकांकडून व्यापारविषयक गोष्टी शिकलेत आणि ते सर्व गैर यहुद्यांकडून शिकलेत. ते चांगले व्यापारी झालेत. त्यांना संपत्तीचा अतिशय लोभ सुटला, जो त्यांनी बाबिलोनमधील गैर यहुद्यांमध्ये पाहिला होता आणि त्याचाच प्रभाव त्यांच्यावर पडला. आणि जेव्हा ते स्वतःच्या देशात परतले तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये तो लोभ कायम होता. मला पुन्हा प्रगटीकरणाचे पुस्तक 18:1 आपणाला काही सांगू द्या. आम्हाला दिसतं श्रोतानो की परमेश्वर व्यापार करणाऱ्या बाबिलोनचा न्याय जेव्हा तो आपले राज्य स्थापित करेल तेव्हा करणार आहे. इतकेच काय, परंतु तो त्यांच्यापासून सुटका सुद्धा करून घेणार आहे. पवित्र शास्त्र एक क्रांती घडविणारे पुस्तक आहे. हे पुस्तक न आवडण्यासाठी एक कारण होऊ शकते. पवित्र शास्त्रात श्रीमंतांपेक्षा गरिबांविषयी बरेच सांगितलेले आहे. याकोबाचे पत्र 5:1-3 आम्हाला सांगण्यात आले आहे. याकोबाचे पत्र 5:1-3, अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने व तुमचे रूपे ह्यावर जंग चढला आहे. त्यांचा तो जंग तुम्हा विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. नंतर 4 तो म्हणतो, याकोबाचे पत्र 5:4, पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापिली त्यांची तुम्ही अडकून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. श्रोत्यांनो, देवाच्या राज्यात ह्या पृथ्वीवरील ह्या सर्व गोष्टी असणार नाहीत. तो ह्यापासून सुटका करून घेणार आहे. जर क्रांती घडविणारे एखादे पुस्तक कोणते असेल तर ते म्हणजे देवाचे पवित्र वचन. अनेक लोकांसाठी हे पुस्तक ह्यामध्ये लिहिण्यात आलेल्या गोष्टी फार बाह्य आहेत आणि त्यांना त्या पटत नाहीत. आता लक्षात घ्या की त्या माहिती देणाऱ्या स्वर्गदूताला जखऱ्या विचारतो की ते ती एफा घेऊन कोठे जात आहेत. आणि स्वर्गदूताने उत्तर दिले, शिनार देशात तिच्यासाठी घर बांधावे म्हणून ती ते नेत आहेत. आता प्रश्न हा उद्भवतो की शिनार कोठे आहे. श्रोतनो, ती बाबिलोनची भूमी आहे. ज्या ठिकाणाहून ही दुष्ट पद्धती आली त्याच ठिकाणी परमेश्वर तिला वापस पाठवित आहे. व तिचा शेवटला नाश प्रेषित योहानाने प्रगटीकरणाचे पुस्तक 18:1-5 मांडलेला आहे. आपण वाचूया प्रगटीकरणाचे पुस्तक ह्याचा 18:1-5. त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कारण तिच्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जार कर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषय भोगास खर्चिलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. आमच्या समकालीन संस्कृतीमध्ये काय परमेश्वर मोठ्या व्यवसायात आहे? काय परमेश्वर सराफ कट्ट्यांमध्ये आहे, मजदूर संघात आहे, मनोरंजनाच्या व्यवसायात आहे? नाही श्रोत्यांनो, जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी समजून घ्यायला हवे की देवाने अशा सर्व गोष्टींना आणि अशा सर्व गोष्टी करणाऱ्यांना सोडले आहे. परमेश्वर एक दिवस त्यांना ह्या पृथ्वीवरून सुद्धा काढून टाकणार आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 18:21-24 सांगतात. प्रगटीकरणाचे पुस्तक 18:21-24. नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्यापुढे कधीही सापडणार नाही. वीणा वाजविणारे, गवई पावा वाजविणारे व कर्ण वाजविणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही. कसल्याही कारागिराचा कोणताही कारागीर तुझ्या सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही. दिव्यांचा उजेड तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही आणि नवरा नवरीचा शब्द तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली. तिच्यामध्ये संदिष्टांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की परमेश्वर कशाप्रकारे ह्या सर्व गोष्टींचा न्याय करणार आहे. जेव्हा सर्व दुष्टता दूर होईल तेव्हा पॅलेस्टाईन खरोखर पवित्र भूमी ठरेल आणि पृथ्वीवरून सर्व दुष्टतेचा नाश होईल. तेव्हा श्रोत्यांनो देवाचे राज्य ह्या पृथ्वीवर स्थापित होईल. आज आम्ही जे ह्या वर्तमान काळात जो दुष्ट काळ आहे राहत आहोत, त्या आमच्यासाठी ही किती गौरवी आशा आहे. श्रोत्यांनो पुष्कळदा आम्ही जगातल्या गोष्टींमध्ये इतके मग्न होऊन जातो की आम्ही भविष्य काळात जी ही गौरवी आशा आमच्याकरिता ठेवलेली आहे तिला विसरून जातो. आम्ही जगामध्येच इतके रममान होतो की आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाची काळजी राहत नाही, आम्ही त्याबद्दल विचार सुद्धा करीत नाही. म्हणून आज परमेश्वर आपणाला सतर्क करीत आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतके व्यस्त होऊ नका की तुमच्या आत्म्याचा नाश होईल, कारण परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं की सर्वप्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याच्या धार्मिकतेचा शोध करा आणि मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप प्राप्त होतील. आज तुम्ही कशाच्या शोधात आहात? कोणत्या गोष्टी प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करीत आहात? दिवस आणि रात्र कष्ट झेलित आहात, परिश्रम करीत आहात? श्रोत्यांनो जर आपण जगातील सर्व गोष्टी प्राप्त कराल परंतु आत्म्याला गमवाल तर आपला काय फायदा? कारण ह्या सर्व गोष्टी पृथ्वीवरच राहणार आहेत, परंतु आत्मा अनंत काळासाठी आहे. त्या आत्म्याचे काय? तुम्ही तुमचे अनंतकालीन जीवन कुठे व्यतीत करणार आहात? स्वर्गात किंवा नरकात? जर आपणाला स्वर्गात जीवन व्यतीत करायचे आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या, आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्या आणि प्रथम परमेश्वराच्या राज्याचा शोध करा, त्याच्या धार्मिकतेचा शोध करा, आत्मिक रूपाने वाढा. मग तुम्हाला बाकी सर्व आशीर्वाद परमेश्वर अवश्य देईल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. सुदैव जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा, आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.